श्री शिवलीलामृत अध्याय तेरावा। श्री गणेशाय नमः। जो सद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद स्मरारी गजास्य जनक प्रसिद्ध चरणारविंद नमूत्याचे। स्कंद पुराणी सूत शौनकादिकान प्रति सांगत त्रतोयुगी अद्भुत कथा एकवर्तली। दक्ष प्रजापति पवित्र आरंभिता झाला महासत्र निंदोनी स्वामी त्रिनेत्र सर्व निर्जर बोलाविले। जगदात्मा सदाशिव जयासी वंदिति पद्मज रमाधव आमनाय आणी वासव स्तविति जासी सर्वदा। शिव महिमा नेणोनी अद्भुत दिवस निशी दक्ष निंदित नरमुंड माळा अपवित्र बहुत गळा घालित कैसाहा। करी ओले गजचर्म प्रावरण न कंटाळे दुर्गंधी ने मन भिक्षा मागे नरकपाळ घेवुन वसे स्मशानी सर्वदा। चिताभस्म अंगी चर्चिले विखार ठाई ठाई वेष्टिले भ्रष्ट तितुके अंगीकारिले सवे पाळे भूतांचे। अभद्रति तुके अंगीकारिले यासी कोण म्हणतील भले जासी जे योग्य नाही बोलिले ते दिले येणे सर्वस्वे। यासी देव म्हणेल कोण क्रोधे संतप्त अनुदीन तृतीय नेत्री प्रळयाग्न वाटे त्रिभुवन जाळील। मस्तकी वाहे सदा पाणी नाचत जावून निज कीर्तनी भक्त देखता नयनी बैसे अवघे देवोनी। दैत्यांसी देवोनी आवर येणेची माजविले अपार न कळे यासी लहान थोर वाहन ढोर तयाचे। शिवनिंदा करावया कारण एकदा दक्ष गेला कैलासा लागुन शिवे नाही दिधले अभ्युत्थान तेणे दुःखे क्षोभला। ऐसा दक्ष शिवासी निंदी यज्ञी न पूजी विभागने दी पुरली आयुष्याची अवघी तरीच हे बुद्धी उपजली। शिव भजन न करी जो पतित त्यावरी विघ्न पडती असंख्यात या गजपतप दान व्यर्थ उमानाथ नावडे जया। जेणे निंदिला शिवदयाळ परम निर्दय तो दुर्जन खळ मनुष्या माजी तो चांडाळ त्याचा विटाळ न भावा। असो दक्ष कन्या दाक्षायणी कैलासी वाट पाहे भवानी म्हणे याग मांडिला पितृसदनी मज बोलावून एका। अपर्णा म्हणे त्रिनेत्रा मी जाईन पित्याच्या सत्रा तेणे सर्व कन्या पंचवक्रा सन्माने सी बोलाविल्या। मज विसरला काय म्हणोनी तरी मी तेथवरी जाईन यावरी बोले भाललोचन मृडानी प्रतीते धवा। म्हणे मृगलोचने ऐक गौरी पद्मज जनक सहोदरी लावण्यामृत सरिते अवधारी कदाही तेथे न जावे। तव पिता निंदक कुटील मम द्वेषी दुर्जन खळ तू जाताची तात्काळ अपमानील शुभानने। ज्याच्या अंतरी नाही प्रीती त्याचे वदन न पहावे कल्पांती ऐसे त्र्यंबक बोले अंबिके प्रती नारद तेथे पातला। म्हणे पितृसदना जावया लागून न पहावा कदाही मान नंदीवरी आरूढोन दाक्षायणी चालिली। सवे घेतले भूतगण मनोवेगे पातली दक्ष सदन तव मंडप शोभायमान ऋषि सुरवरी भरला असे आपुलाल्या पूज्यस्थानी देव बैसविले सन्माने करुनी एक सदा शिव वेगळा करुनी पूजिले ऋषि सुरवर जैसा उडुगणात मिरवे अत्रिसूत तैसा दक्ष मध्ये विराजत शिवद्वेषी परम अभक्त कुंडी टाकीत अवदाने भवानी जवळी आली ते वेळे देखोनी सुरवर आनंदले परी दक्षाचे धुरे डोळे भरले कन्येकडे न पाहेची नंदी वरुनी उतरुनी पितया समीप आली भवानी दक्ष मुख मुरडोनी घाली ग्रंथी भ्रूमंडळा जगन्माता गुणनिधान न्याहाळुनी पाहे पितृवचन म्हणे धुरे भरले नयन म्हणोनी न पाहे मजकडे सकळ भगिनींचा सन्मान बहुत दाक्षायणी तेव्हा देखत जननी कडे विलोकित तेही न पाहे तिये ते मनात दक्ष भावित ईस कोणे बोलाविले येथ कन्या आणी जामात दृष्टी मजनावडती आदिमाया प्रवण रूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिणी तिचा अपमान देखोनी भ्याले सकळ सुरवर म्हणती दक्ष भुलला यथार्थ हे ब्रह्मांड जाळील निमिषात अपमान देखोनी उमा तेथ क्रोधे संतप्त जाहली प्रळयबीज पृथ्वीवरी पडत तैसी उडी घातली कुंडात उर्वी मंडळ डळमळत होय कंपीत भोगींद्र वैकुंठ कैलास डळमळी कमळ भवांडी हाक वाजली कृतांत काप चळचळी म्हणे बुडाली सृष्टी आता हाक घेवोनी शिवगण गेले शिवापाशी धावोन सांगती सर्व वर्तमान जे जे जाहले दक्ष गृही ऐकता क्षोभला उमाकांत जेवी महाप्रळयींचा कृतांत हाक देवोनी अद्भुत जटा आपटीत आवेशे तो अकस्मात वीरभद्र प्रगटला तेथे प्रळय रुद्र वाटे प्रलयाग्नी आणि द्वादश मित्र एकत्र होवोनी प्रगटले वाटे त्याची या तेजात चंद्र सूर्य बुचकळ्या देत आकाश असे आसुडत सडा होत नक्षत्रांचा कुंभिनी बुडाली देख चतुर्दश लोकी गाजली हाक दक्ष गृही बलाहक रक्तवर्षाव करी तसे अवचित उकलली क्षिती दिवसा दिवाभिते बोभाती दक्ष अंगीची सर्वशक्ती निघोनी गेली ते धवा इकडे वीरभद्र शिवस्तवन करोनी निघाला क्रोधायमान एकवीस पद्मे दळ घेवुन मनोवेगे धाविन्नला साठ कोटी गण घेवुन मागुनी धाविन्नला अपर्णा जीवन पुढे शिवपुत्र धावोन ख्याती केली दक्षयागी वारण चक्र असंभाव्य त्यावरी एकला लोटे कंठीरव की विनायके घेतली धाव अपार अही पाहोनी आला देखोनी वीरभद्र पळो लागले देव समग्र अवदाने सांडोनी सत्वर ऋत्वीज पळाले तेथोनिया आकांतला त्रिलोक प्रळय काळींचा पावक दुमदुमिला ब्रह्मांड गोळक शक्रादी देव कापती एकमलमूत्र भये विसर्जिती धोत्रे गळाली नेणती क्षिती कुक्कुटरूपे रोहिणीपती पळता झाला ते धवा. शिखी होवो निया शिखी पळता झाला एकाएकी यम आपुले स्वरूप झाकी बकवेश घेवो निया. नैऋत्यपती होय काक शशक होय रसनायक कपोत होवो निया अर्क पळता झाला ते धवा. कीर होवो निवृत्रारी पळता भय वाटे अंतरी नाना पक्षी रूपे झडकरी नवग्रह पळाले. मिंधियावरी वीज पडत दक्षावरी देवी अकस्मात महावीर शिवसूत वीरभद्र पातला. षड्बाहु वीर दैदीप्यमान असीलता खेटक धनुष्य बाण त्रिशूल डमरु शोभायमान सायुध ऐसा प्रगटला. पूषाचे पाडिले दात भगदेवाचे नेत्र फोडित खांडमिषा उपडित ऋत्विजांचा ते धवा. चरणी धरूनी आपटिले बहुतांचे चरण मोडिले कित्येकांचे प्राण गेले वीरभद्र देखता. मागुनी पातला शंकर तेणे दक्ष पृतना मारिली सत्वर कुंड मंडप समग्र विध्वंसुनी जाळिला. देखो निया विरूपाक्ष भयभीत झाला दक्ष पद्मज आणि सहस्त्राक्ष पूर्वीच ते थोनी पळाले. वीरभद्र म्हणे शतमूर्खा दक्षा त्वा निंदिले कैसे विरूपाक्षा तुझला विन आता शिक्षा शिवद्वेषिया पाहे पा. विद्युत्प्राय असीलता तीव्र ऊर्ध्वहस्ते महावीर छेदिता झाला दक्षशीर प्रळय थोर जाहला. दक्षशीर गगनी उसळले वीरभद्रे पाया तळी रगडिले मग उमाधवा पाशी ते वेळे देव पातलेच हुकडोनी. सकळ सुरांसहित कमळासन करीत उमावल्लभाचे स्तवन म्हणे वृषभध्वजा कृपा करून दक्षा लागी उठवी. संतोषोनी कर्पूर गौर म्हणे आणोनी लावा दक्षाचे शिर परी ते नेदी वीरभद्र पाया तळी रगडिले. म्हणे शिवद्वेषी दुराचार त्याचा करीन ऐसा संहार जो शिवनाम न घे अपवित्र जिव्हाचे दीन तयाची. जो न करी शिवार्चन त्याचे हस्तचरण छेदीन जो न पाहे शिवस्थान त्याचे नयन फोडीन मी. विष्णु थोर शिवलहान हर विशेष विष्णु सान ऐसे म्हणे जो खळ दुर्जन संहारीन तयाते. सर्वथा नेदी मी दक्षशीर काय करितील विधी हरिहर मग मेषशीर सत्वर दक्षाला गीलाविले. सजीव करोनिया दक्ष तीर्थाटन गेला विरूपाक्ष द्वादश वर्षे निरपेक्ष सेवित वने उपवने. महास्मशान जे आनंदवन तेथे शंकर राहिला येवुन मग सहस्त्र वर्षे संपूर्ण तपासनी बैसला. पुढे हिमाचलाचे उदरी अवतरली त्रिपुर सुंदरी शिव आराधना नित्य करी हिमाचळी सर्वदा. हिमनगाची स्त्री मेनका तीस पुत्र झाला मैनाक पर्वत देखा पार्वती कन्या जगदंबिका आदिमाया अवतरली. ब्रह्मांड मंडपा माझारी जिची प्रतिमा नाही दुसरी कमळ जन्मा वृत्रारी त्यासही दुजी करवेना. तिचे स्वरूप पहावया येती सूर भूसूर मिळोनिया जिचे स्वरूप वर्णावया सहस्त्रवदना शक्ती नभे मृगमीन कल्हार खंजन कुरवंडी करावे नेत्रावरून अष्टनायिकांचे सौंदर्य पूर्ण चरणांगुष्ठी न तुळे जिचा आकर्ण नेत्र निर्मळ मुखाब्ज देखो निलज्जित होय द्विजराज कंठीरव देखो नी जिचा माज मुखन दावी मनुष्या परम सुकुमार घनश्याम वर्णी ओतिली इंद्रनील गाळुनी दंत तेज पडता मेदिनी पाषाण महामणी पै होती आदिमाया प्रणवरूपिणी ते झाली हिमनगनंदिनी अनंत शक्तींची स्वामिणी वेद पुराणी वंद्यजे कोट्यानुकोटी मीनकेतन सांडणी करावी नखावरुन आंगीचा सुवास संपूर्ण ब्रह्मांड फोडो न वरी जाय ब्रह्मादिदेव मुळी हुनी गर्भी पाळी बाळे तिन्ही बोलता प्रकाश पडे सदनी निराळ वर्णी कोमलांगी सहज बोलता क्षिती वाटे रत्नराशी विखुरती पदमुद्रा जेथे उमटती कमळे उठती दिव्यतेथे त्या सुवासासी वेधोनी वसंत भोवता गडबडा लोळत केवळ कनकलता अद्भुत कैलासाहुनी उतरली नंदी सहित त्रिपुरारी येवोनी हिमाचळी तपकरी शिवदर्शना झडकरी हिमनगयेता जाहला घालोनी या लोटांगण करीत तेव्हा बहुतस्तवन यावरी पार्वती येवुन करीत भजन शिवाचे साठ सहस्त्र लावण्य खाणी सवे सवे सखिया जैशा पद्मिणी तया सहित गजास्य जननी सेवा करी शिवाची द्वारी सुरभी पुत्र रक्षण ध्यानस्थ सदा पंचवदन लाविले पंचदश लोचन सदा निमग्न स्वरूपी तारकासुराचे पुत्र तिघे जण तारकाक्ष विद्युन्माली कमल लोचन तीही घोर तप आचरोन उमा रमण अर्चिला सहस्त्र दळ कमळे करून त्रिवर्ग पूजिती त्रिनयन सहस्त्रांत एक न्यून कमळ झाले एकदा तिघेही काढुनी नेत्र कमळे शिवार्चन करिते झाले मागुती एक न्यून आले मग स्वशीर कमळे अर्पिली प्रसन्न होवो नी त्रिनेत्र तिघे उठविले तारका पुत्र तिघांसी दिधले अपेक्षितवर झाले अनिवार त्रिभुवनी तिघांसी चतुर्मुख प्रसन्न होवुनी त्रिपुरे दिधली अंतरिक्ष गमनी दिव्य सहस्त्र वर्षे पाहता शोधोनी निमिषार्धे एक होती इतुक्यात जो धनुर्धर मारील लक्ष साधुनीशर त्रिपुरा सहित संहार तुमचा करील निर्धारे यावरी त्या तिघाजणी त्रिभुवन त्रासिले बळे करुनी देव पळविले स्वस्थानाहुनी पीडिली धरणी बहुपापे मग देव ऋषी सकळ मिळोन वैकुंठपती स गेले शरण गरुडध्वज सर्वांसी घेवुन शिवापाशी पातला करिता अद्भुतस्तवन परम संतोषला पंचवदन म्हणे मी झालो प्रसन्न मागा वरदान अपेक्षित म्हणती त्रिपुरे पीडिले बहुत देव ऋषी झाले पदच्युत शिव म्हणे पाहिजे रथ त्रिपुर मर्दना कारणे तव देव बोलती समस्त आम्ही सजोनी देतो दिव्य रथ मगकुंभिनी स्यंदन होत चक्रे निश्चित शशी मित्र मंदरगिरी अक्ष होत स्तंभ झाले चारी पुरुषार्थ चारी वेद तुरंग बळवंत मूर्तिमंत पै झाले सारथी विधि होत सत्वर लाविले शास्त्रांचे वागदोर पुराणे तटबंध साचार उपपुराणे खिळे बहु कनकाद्री धनुष्य थोर धनुर्जा होत भोगिंद्र वैकुंठीचा सुकुमार झाला शर तेजस्वी रथी चढता उमानाथ रसातळी चालिला रथ कोणासी न उपडे निश्चित मगनंदी काढीत शृंगाने मगस्यंदनी एक चरण दुजानंदी वरी ठेवून अपार युद्ध करून त्रिपुर दळे संहारिली होता युद्धाचे घनचक्र वीरभद्रे संहारिले असुर परी अमृतकुंडे समग्र दैत्यांकये असती पै अमृत शिंपिता अमित सजीव होती सवेची दैत्य शिवे मेघास्त्र घालुनी समस्त अमृतकुंडे बुडविली अंतराळी त्रिपुरे भ्रमती लक्ष साधी मृडानी पती दिव्य सहस्त्र वर्षे झाली येची रीती न लागती पाती कदापि आंगी लोटला धर्मपूर ते हे भीमरथ गंगा थोर नेत्रींचे जलबिंदू पडता अपार रुद्राक्ष तेथे जाहले दैत्य स्त्रिया पतिव्रता थोर तेणे असुरासी जय अपार मग बौद्ध रूपे श्रीकरधर दैत्य स्त्रियात प्रवेशला वेद बाह्य अपवित्र प्रगट केले चार्वाक शास्त्र पतिव्रता धर्म मोडोनी समग्र व्यभिचार कर्मे करविली तेणे दैत्यांसी झाले अकल्याण तव इकडे शिवे लक्ष साधुन धनुषी योजिला विष्णुबाण पाशुपतास्त्र स्थापुनी उगवले सहस्त्र मार्तंड तैसे अस्त्र चालिले प्रचंड की उभारिला कालदंड संहारावया विश्वाते की प्रळयाग्नीची शिखा सबळ की कृतांताची जिह्वा ते जाळ की ते प्रळय मेघातील मुख्य चपळा निवडिली की सप्त कोटी मंत्र तेज पाही एक वटले त्या अस्त्राठाई देव दैत्य भयभीत हृदयी म्हणती कल्पांत मांडिला न्यास सहित जपोनी मंत्र सोडोनी दिधले दिव्यास्त्र नवखंड धरणी आणी अंबर तडाडले ते काळी सहस्त्र विजा कडकडती तैसी धाविन्नली अस्त्रशक्ती भये व्यापिला सरितापती आंगटाकू पहाती दिग्गज देव विमाने पळविती गिरिकंदरी असूर दडती एक मूर्छना येवोनी पडती उठती ना मागुते त्या अस्त्रे न लागता क्षण त्रिपुरे टाकिली जाळून त्यात तृतीय नेत्रींचा प्रळयाग्न साह्य झाला तया ते तिन्ही ग्रामसेने सहित त्रिपुरे भस्म झाली तेथ देव शिवस्तवन करीत चरण धरीत सप्रेमे त्यावरी त्रिपुर पिता तारकासूर तेणे प्रळय मांडिला थोर देव पळविले समग्र चंद्र सूर्य धरुनी नेले भागीरथी आदि गंगा पवित्र धरुनी नेत तारकासूर देवांगना समग्र दासी करोनी ठेविल्या ब्रह्मा विष्णु शचीवर करिती एकांती विचार म्हणती शिव उमा करावी एकत्र होईल पुत्र षण्मुख, त्याचे हस्ते मरेल तारकासुर, मग बोलावुनी पंचशर, म्हणती तुवा जावोनी सत्वर, शिव पार्वती ऐक्य करी, हिमाचळी तप करी व्योमकेश, मन्मथा तू भुलवी तयास, मगरती सहित कुसुमेश, शिवाजवळी पातला, पार्वतीच्या स्वरूपात रती जेव्हा प्रवेशत, वसंते वन समस्त शृंगारिले ते धवा, शिवाच्या मानसी सतेज प्रवेशला शफरिध्वज, पाखरे करिती बहुगजबज शिवध्यान विक्षेपिती, ते पक्षी हा कावया नंदिकेश्वर, गेला होता तेव्हा दूर, तो पार्वती होवोनी कामातूर, पाठिसी उभी मन्मथाचा, शिवे उघडिले नयन, तो पुढे देखिला मीनकेतन, म्हणे माझ्या तपासी केले विघ्न, मग भाल लोचन उघडिला, निघाला प्रळय वैश्वानर, भस्म केला कुसुमशर, फाल्गुनी पौर्णिमा साचार, काम जाळीला ते दिनी, शिवदूत भूतगण महाशब्दे हाक देवुन, स्मरगृह शब्द उच्चारुन नाना परी उपहासिती, शिवाची आज्ञा तैपासुन फाल्गुन मासी हुताशनी करुन, जो हे व्रत न पाळी पूर्ण अवदसा जाण त्या बाधी, ऐसा संहारून पंचशर विचार करुनी पंचवक्र, तत्काळ उठोनी कर्पूर गौर, गेला कैलास सदनासी, रती शोक करी बहुत मग समाधान करी निर्जरनाथ, म्हणे कृष्णावतारी तुझा कांत, रुक्मिणी उदरी अवतरेल, कमलासने कन्येसी भोगिता, कंदर्पासी शापदिधला होता, की शिवदृष्टीने तत्वता भस्म होसील कामातू, असो इकडे हिमनग कुमारी शिवप्राप्ती लागी तपकरी, सप्त ऋषी प्रार्थिती त्रिपुरारी, वरी कन्या हिमनगाची, पार्वती तपकरी जेवनी, शिव तेथे गेला बटुवेश धरूनी, गायनाचा छंदे करूनी, पुसे भवानी प्रती तेव्हा, कासया तप करी सी येथ, येरी म्हणे जो कैलासनाथ, पती भावा एतदर्थ आचरे तप येथे मी, बटू बोले ते अवसरी तू तव हिमनगराज कुमारी, शंकर केवळ भिकारी महाक्रोधी दारुण, ओले गज चर्म प्रावरण, शार्दूल चर्म नेसला सर्पभूषण, वसविले महास्मशान भूतगण सभोवते, तरी विष्णु विलासी सगुण, त्यासी वरी तू ऐक वचन, तुझ योग्य पंचवदन वरनभे सर्वथा, ऐकता क्षोभली जगन्माता, म्हणे शिवनिंदका होय परता, वदन न दाखवी मागुता परमखळा द्वेषिया, शिवनिंदक जो दुराचार त्याचा विटाळ न व्हावा साचार, तुझ शिक्षा करीन निर्धार विप्रम्हणोनी राहिले, देखोनी दुर्गेचा निर्धार स्वरूप प्रगट करी कर्पूर गौर, पार्वतीने करून जय जयकार चरण दृढ धरियेले, शिव म्हणे ते समयी प्रसन्न झालो माग लवलाही, अंबिका म्हणे ठाव देई अर्धांगी तुझ्या जगदात्म्या, अवश्य म्हणोनी त्रिपुरारी कैलासासी गेला ते अवसरी, पितृसदना झडकरी गेली तेव्हा जगदंबा, मग सप्त ऋषी ते वेळे शिवे हिमाचळा पाठविले हिमनगे ते आदरे पूजिले षोडशोपचारे करुनिया अरुंधतीने येऊन भवानी पाहिली अवलोकून म्हणे शिव आणि भवानी पूर्ण जोडा होय निर्धारे मन्मथ संवत्सर चैत्रमासी लग्न नेमिले शुद्ध अष्टमीसी निश्चय करूनी सप्त ऋषी स्वस्थानासी पातले कधी होईल शिव गौरी लग्न इच्छिती ब्रह्मेंद्रादी सुरगण तारका सुराचा तो प्राण शिवपुत्र घेईल कधी इकडे नंदीसी पाठवुनी ते वेळे सर्वदेव शिवे बोलाविले घेवोनी त्रिदशांचे पाळे पाकशासन पातला इंदिरे सहित इंदिरावर सावित्री सहित चतुर्वक्र अठ्यायशी सहस्र ऋषीश्वर शिष्या सहित निघाले सिद्धचारण गुह्यक पितृगण मरुद्गण वसुअष्टक एकादश रुद्र द्वादशार्क यक्षनायक पातला आपुल्याला वाहनी बैसोन नवग्रह अष्टनायिका आदि करून किन्नर गंधर्व सर्वही एवं सर्वा सहित शंकर हिमाचलासी आला सत्वर नगेंद्र येवोनी समोर पूजोनी नेत सकळा ते दशसहस्र योजने मंडप उभविला जाचे तेज अमूप सुवर्ण सदने दे दीप्य जानवशासी दिधली शिवस्वरूप पाहता समस्त वर्हाडी होती विस्मित एक म्हणती वृद्ध बहुत पुराण पुरुष अनादि हा आहे केवळ निर्गुण नवरी स्वरूपे अति सगुण असो देवक प्रतिष्ठा करून मूळ आला हिमाद्री आद्यंत अवघे साहित्य कमलोद्भव स्वये करित नवनिधी अष्ट महासिद्धी राबत न्यूनते थे नसे काही असो नवरा मिरवीत नेला आपुल्या मंडपात मधुपरकादी पूजा विधी समस्त हिमाचळ करी तसे लग्न घटिका आली जवळी तवते शृंगार सरोवर मराळी बाहेर आणिली हिमनग बाळी उभी केली पटा आड लग्न घटिका पाहे दिनपती मंगळाष्टके म्हणे बृहस्पती ओम पुण्याह निश्चिती कमलासन म्हणतसे असो यथाविधी संपूर्ण दोघा झाले पाणी ग्रहण होमासी करिती प्रदक्षिण शिवशक्ती ते धवा इतुके याज्ञिक झाले सर्वही परीनोवरी कोणी देखिली नाही प्रदक्षिणा करिता ते समयी पदनख देखिले विधीने कामे व्यापिला सूर्य जामात पटपटा वीर्य बिंदू पडत साठी सहस्र वालखिल्य तेथ जन्मले क्षण न लागता अन्याय देखोनी थोर मदनांतक कोपला अनिवार ब्रह्मयाचे पाचवे शीर छेदून टाकिले ते धवा झाला एकची हाहाकार त्यावरी वैकुंठीचा सुकुमार समाधान करी अपार चतुर्वक्र नाम तैपासुनी असो यथाविधी सोहळे चारी दिवस संपूर्ण जाहले सकळ देव गौरविले वस्त्रालंकारी हिमनगे सवे पार्वती घेवुनी कैलासा आला शूलपाणी यावरी सर्वदेव मिळोनी प्रार्थिते झाले विश्वनाथा खुंटली विश्वाची उत्पत्ती मन्मथ उठवी उमापती मगतो मीनध्वज पुढ़ति अनंग करोनी जीव विला अंधक पुत्र तारकासुर तेणे पळविले देव समग्र शिवासी होईल कधी पुत्र देव समग्र वांछिती चारी युगे पर्यंत शिव उमा एकांती रमत परी नोहे वीर्यपात नवे सूतया करिता तो तारकासुरे केला आकांत स्वर्ग जाळिले समस्त देवललना धरूनी नेत दासी बहुत पै केल्या देव शिवासी शरण जाती तवती दोघे एकांती रमती देव ऋषि बाहेर तिष्ठती प्रवेश कोणा नभेची मग अग्नि आत पाठविला अतीतवेश तेणे धरिला तो तृतीय नेत्री शिवाचा राहिला देवी पाठविला मित्र म्हणोनी हाक फोडोनी भिक्षा मागत शिव पार्वतीस आज्ञापीत माझे वीर्य धरोनी अद्भुत भिक्षा देई अतिताते मग अमोघ वीर्य धरून अग्निसी देत अंबिका आणोन सांडले जेथे वीर्य जाण रेत कूप झाला तोची पारा परम चंचळ न धरवे वीर्य कोणा हाती ते जाळ असो कृशानने वीर्य तत्काळ प्राशन केले ते धवा अग्नि झाला गरोदर परम लज्जित हिंडत कांतार तो साही कृत्तिका परम सुंदर ऋषिपत्न्या देखिल्या त्या गंगेत स्नान करुनी तापत बैसल्या साही जणी तव अग्नीने गर्भ काढुनी पोटात घातला साहींचा साही जणी झाल्या गर्भिणी परम आश्चर्य करिती मनी मगलज्जेने गर्भ काढुनी साही जणींनी त्यागिला साहींचे रक्त एक झाले दिव्य शरीर तत्काळ घडले सहा मुखे हस्त शोभले द्वादश सरळ तेजस्वी कार्तिक मासी कृत्तिका योगी कुमार जन्मला महायोगी मयूर वाहन भस्म अंगी उपासीत शिवाते शिवे निज पुत्र जाणोनी नेवोनी लाविला अपर्णास्तनी सप्त वर्षे मृडानी लालन पालन करी त्याचे देवांसी सांगे वैश्वानर शिवासी झाला स्कंद पुत्र ऐकता देव समग्र तारकावरी चालिले सेना जयाची 72 अक्षोहिणी त्याचे नगर वेढिती सुधापानी पृतने सहित तेच क्षणी तारकासूर बाहेर निघे इंद्रे स्वामी कार्तिका पासी जाऊन सेनापतित्व दिधले संपूर्ण दिव्यरथी बैसवून अभिषेकिला कुमार इकडे तारकासुर सुधा पानी युद्ध करिती झोट धरणी देव त्रासविले दैत्यांनी आले पळोनी कुमाराकडे स्कंदा पुढे कर जोडून देव करिती अपार स्तवन रक्षी तारकासुरापासून शिवनंदन तोषला देवांचा वृत्तांत जाणोनी सकळ कुमारे धरिले रूप विशाळ तो तारकासुर धाविन्नला प्रबळ शिवकुमार लक्षुनी ते हतीस कोटी सुरवत उभे स्वामीचे पाठी भार तारका अंगी बळ अपार दशसहस्त्र कुंजरांचे तारकासुर अनिवार वर्षे सायकांचे संभार स्वामीचे पाठीसी सुर लपती सत्वर जाऊनी लक्षुनिया पाकशासन तारके शक्ती दिधली सोडून प्रळय चपळेसी मागे टाकून मनोवेगे चालली भयभीत शक्र होवुन करी हरिस्मरण करजोडुन म्हणे हे इंदिरामान सरंजन निवारी येवो नी शक्ति हे ब्रह्मानंदा विश्वव्यापका दशावतार चरित्र चाळका मधुमुर नरकांतका निवारी प्रळय शक्ति हे वैकुंठी हुनी योग माया हरीने धाडिली लवलाह्या तिने ते शक्ति परतोनिया एकीकडे पाडिली यावरी तारके बाणांचे पूर स्वामीवरी सोडिले अपार मुख पसरोनी शिवकुमार तितुके गिळिता जाहला नाना शस्त्रे अस्त्र शक्ती तारके सोडिल्या अनिवार गती तितुक्या गिळिल्या सहजस्थिती शास्त्र संख्या वदनाने कल्पांतरुद्रा समान भयानक दिसे मयूर वाहन तारके ब्रह्मास्त्र दिधले सोडुन तेही गिळी अवलिळे जितुके शस्त्र मंत्र निर्वाण तितुके प्रेरितसे सहू कडून प्रळय काळासम शिवनंदन गिळी क्षण न लागता मग निशस्त्र तारकासूर स्यंदनाहुनी उतरला सत्वर स्वामीवरी धावे अनिवार सौदामिनी सारिखा ऐसे देखो नी षडानन कृतांता ऐसी हाक देवुन रथाखाली उतरून मल्ल युद्ध आरंभिले सप्त दिवस पर्यंत युद्ध झाले परम अद्भुत तारकासुर अत्यंत जर्जर केला आपटोनी पायी धरोनी अवलीला चक्राकार भोवंडिला मगधरणीवरी आपटिला चूर्ण झाला मृद्धटवत निघोनिया गेला प्राण दुंदुभी वाजवी शचिरमण पुष्पे वर्षती सुरगण करजोडो निस्तुती करिती मारिला जेव्हा तारकासूर तेव्हा सात वर्षाचा शिवकुमार मग सेनापतित्व समग्र इंद्रे त्यासी दिधले तारकासुराचे नगर इंद्र लुटिले समग्र देवस्त्रिया सोडविल्या सत्वर सर्व देव मुक्त झाले लागला तेव्हा जयवाद्यांचा घोष कुमार गेला वाराणसीस नमुनी शिवमृडानीस सुख अपार दिधले मग झाले मौजी बंधन सर्व तीर्थे करी षडानन मग कपाटी बैसला जावुन अनुष्ठान करी सुखे षडाननास भवानी म्हणत ब्रह्मचर्य केले आजपर्यंत आता स्त्री करूनी यथार्थ गृहस्थाश्रम करी की षडानन म्हणे अंबे प्रती सांग स्त्रिया कैशा असती म्या देखिल्या नाही तनिश्चिती कैसी आकृती सांगे मज अपर्णा म्हणे सुकुमारा मज सारिख्या स्त्रिया सर्वत्रा ऐकता हासे आले कुमारा काय उत्तरा बोलत तुझ सारिख्या स्त्रिया जरी तुझ समान मज निर्धारी तुझ्या वचनासी मातुश्री अंतर पडो नेदी मी ऐसे कुमार बोलो न महाकपाटात जाय पळो न मग ते जगन्माता आपण धरू धाविन्नली तया ते नाटोपे कुमार ते क्षणी अंबा दुःखे पडे धरणी जे त्रिभुवनपती ची राणी वेद पुराणी वंदजे अरे तू कुमारा दावी वदना आला माझ्या स्तनासी पान्हा कोणासी पाजू षडानना निजवदना दाखवी घेई तुझे दूध लोणी म्हणोनी कुमार वर्मी ते क्षणी बोले तेव्हा शापवाणी क्रोधे करुनी कुमार तो माझे दर्शनाची स्त्री येईल, ती सप्त जन्म विधवा होईल, स्वामी दर्शना पुरुष येईल, कार्तिक मासी कृत्तिका योगी, तो जन्म सभाग्य होईल धनाढ्य वेद पारंग, अनामिक हो अथवा मातंग, दर्शने लाभ समानची, ऋषि विनविती समस्त भवानी तुझलागी तळमळत, भेटोनी येई त्वरित वाराणसी सजावुनी, मग स्वामी आनंदवना जावुनी, आनंद विली शिव भवानी, उभयतांचे समाधान करुनी, मागुती गेला पूर्वस्थळा, स्कंद पुराणी कथासूत शौनकादिकान प्रति सांगत, ऐकता विघ्ने समस्त क्षण मात्रे दग्ध होती, अपर्णा हृदयाब्ज मिलिंदा श्रीधर वरदा ब्रह्मानंदा, पूर्ण ब्रह्मा अनादि सिद्धा आनंद कंदा जगद्गुरु, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन अखंड त्रयोदशोध्याय गोडहा, इति श्री त्रयोदशोध्याय समाप्त, श्री सांब सदाशिवार्पणमस्तु।